नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. भारतान आयज फ्रांसाकडेन संरक्षण कबलात करून 26 राफेल समुद्री झुजारी विमानां विकती घेतल्यात. संरक्षण मंत्रालय आनी फ्रेंच सरकारी अधिकाऱ्यांच्या हाजेरेंत नवी दिल्लीत ही कबलात जाली. 26 राफेल समुद्री विमानांतली 22 एक सिटर आनी 4 2 सिटर आसतली. भारतीय नौदळाच्या गरजेप्रमाण ही डिझायन करून तयार करतले. राफेल मरीन विमानांक लागून नौदळाचे बळगे आनीक वाडटले आनी ही झुजारी विमानां INS विक्रमादित्य आणि INS विक्रांत ह्या विमानवाहक जहाजांनी वापरतले. राफेलात प्रगत शस्त्र प्रणाली आणि क्षेपणास्त्रां असतली. जम्मू काश्मीर विधानसभेत आज पहलगामात 22 एप्रिलाक 26 पर्यटकांक मरण आयिल्ल्या आतंकवादी हल्ल्याचो निषेध करपा खातीर खर उतरांचो थाराव पास केलो. 3 वरां चर्चे उपरांत ह्या हल्ल्याचे घृणास्पद, अमानवीय आणि कायरपणाचो असे वर्णन करपी थाराव सभाघरान एकमतान मांडलो असे आकाशवाणीच्या जम्मू खबराकारान सांगला. या सभाघरान निरपराधी लोकांचो जीव वगडावपी घृणास्पद कृतीचो निषेध केला. अशी आतंकवादी कृत्या काश्मीरीयतच्या आचारसंहिता, संविधानिक मूल्या 1-4 आणि शांततायेच्या प्रावनेचेर थेट हल्लो करता असे थारावात म्हळा. तसेच आतंकवादी हल्ल्या वेळार पर्यटकांक वाचोवपा खातीर सय्यद आदिल हुसेनान केल्ल्या पराक्रमी यत्नांची याद करून ताच्या सर्वोच्च बलिदानाक ह्या वेळार नमन केले. फुडल्या पिळगे खातीर हे कार्य सदांच प्रेरणा दितले असे ताणी म्हळा. मुखेलमंत्री उमर अब्दुल्ला, उपमुखेलमंत्री सुरिंदर चौधरी, पीपल्स कॉन्फरन्साचे फुडारी सज्जाद गनी लोन, काँग्रेसीचे फुडारी गुलाम अहमद मीर, CPI फुडारी MY तारिगामी, PDPचे फुडारी वहीद उर रहमान पर्रा आणि हेरांनी हे चर्चेत वाटो घेतिल्लो. जम्मू काश्मीरात पहलगाम आतंकवादी हल्ल्यासंबंधी काय काँग्रेस फुडाऱ्यांच्या विधानांचो भाजपान निषेध केला. नवी दिल्लीत मिडियाक संबोधित करतना भाजपाचे वरिष्ठ फुडारी रविशंकर प्रसाद हांणी सांगले की काय काँग्रेस फुडारी बळी पडिल्ल्या लोकांच्या दाव्याचेर प्रश्नचिन्ह उप्रासतात्ता. काँग्रेसीचे वरिष्ठ फुडारी आणि शंकर अय्यर हांणी म्हळा की आम्ही अजूनय फाळणेच्या प्रभावा वांगडा जियेतात. अशी विधानां देशाच्या भावनांक दुख दिता आणि ती असंवेदनशील आसात असे प्रसाद हांणी म्हळा. भारताचो 1-4 घटमूट करपा खातीर अशा फुडाऱ्या आड कारवाय करची अशी मागणी काँग्रेसीच्या मुखेल्यांक केल्या. काश्मीरान आतंकवाद सुरू जाले उपरांत पहिलेच खेपे पहलगाम हल्ल्या उपरांत आतंकवादाचेर बंड केला असे जम्मू काश्मीराचे मुखेलमंत्री उमर अब्दुल्ला हांणी सांगला. आयज जम्मू काश्मीर विधानसभेच्या खाशेल्या अधिवेशनात उलयतना मुखेलमंत्र्यांनी पुराय वाठारात आपशीच दुःख आणि निषेध जावन आतंकवाद सोपोवपाची सुरवात झाल्याची तोखणाय केली. लोक एकवटीत उभे रावतले तेन्नाच आतंकवाद सोपतलो अशी आस्त अब्दुल्ला हांणी उक्तायल्या. जम्मू आणि काश्मीरात शाळा शिक्षण संचालनालयान जम्मू विभागाच्या उमाशेच्या वाठारा खातीर शाळेच्या वेळेत बदल करपाची घोषणा केल्या. आयज जारी केल्ल्या आदेशाप्रमाण उच्च माध्यमिक पावड्या मेरेन सगळ्यो सरकारी आणि मान्यताय मेळिल्ली खासगी शाळा आता सकाळी 8 ते दनपारां 2 मेरेन चलतल्यो. नवो वेळ 1 मे सावन लागू जातलो आणि सप्टेंबर मेरेन तो आसतलो. हालीच अमेरिकेतल्यान भारतात हाडिल्ल्या मुंबय आतंकवादी हल्ल्याचो मास्टर माइंड तहवूर हुसेन राणाक आयज खाशेल्या राष्ट्रीय तपासणी एजन्सीच्या न्यायालयात हाजीर केलो. आता केंद्रीय एजन्सी कडल्यान चौकशी चालू दवरपा खातीर ताका आनीक 12 दीस पुलीस ताब्यात दवरपाची मागणी केल्या. दिल्ली पटियाला हाऊस कोर्टान हो आदेश राखून दवरला. ताणें 18 दिसांचो NIA रिमांड पुराय केला. नुस्तेमारी क्षेत्रात देशाची निर्यात दुपेटीन करपा खातीर भारतान उत्पादनात मोल जोडपाचेर आणि मुळावी बांदावळ घटमूट करपाचेर लक्ष केंद्रीत करपाची गरज आसा असे मत केंद्रीय नुस्तेमारी आणि पशुपालन मंत्री राजीव रंजन सिंग हांणी उक्तायला. मंत्री सिंग आयज मुंबयत जाल्ले कोस्टल स्टेट्स मीट 2025 उक्तावण केल्या उपरांत उलयताले. या वेळार संबोधित करतना ताणी सांगले की भारत सध्या संवसारीक पावड्यार नुस्तेमारी उत्पादनात दुसरे सुवातेर आसा. 2023-24 वर्सा 184.02 लाख टन उत्पादन जावन भारताचो वट्ट संवसारीक उत्पादनात 8% वांटो आसा. आयपीएल T20 क्रिकेटात आज सांजे जयपुरातल्या सवाई मानसिंग स्टेडियमात यजमान राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स हांच्यामधी सांजे 7:30 मॅच सुरू जातली. 5 मॅचींनी जैत मिळूंक नाशिल्ल्यान रॉयल्स पंगड सध्या गुण तालिकेत 4 गुण घेऊन 9व्या क्रमांकाचेर आसा, जाल्यार आदली चॅम्पियन गुजरात टायटन्स 12 गुण घेऊन गुण तालिकेत 2रो क्रमांक मिळून सेगीत 3रे जैत मेळोवपाक आयज खेळटली. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 नमस्कार.